आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर। राष्ट्रवादीचे जिशान सिद्दीकींसह भाजपच्या 6 उमेदवारांचे अर्ज दाखल। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी 92.47% इतकं विक्रमी मतदान। भारत कोणत्याही प्रकारचं दहशतवादी कृत्य सहन करणार नाही असा स्पष्ट संदेश ऑपरेशन सिंधूरमधून संपूर्ण जगाला गेल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन। अमेरिकन सैन्यानं इराणच्या आसपास 42 जहाजांचा मार्ग रोखला। आणि झारखंडमध्ये पश्चिम सिंहभूमजवळ सारंडा जंगलात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक माओवादी ठार। महाराष्ट्रात राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीतल्या 9 आणि पोटनिवडणुकीतल्या 1 अशा 10 जागांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे। भाजपनं द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी दिलेल्या सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अर्ज भरला। प्रज्ञा सातव यांनीही आज भाजपकडून पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरला। काँग्रेसच्या आमदार म्हणून त्यांनी राजीनामा दिल्यानं ही जागा रिकामी झाली होती। राष्ट्रवादी काँग्रेसनं माजी आमदार जिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी आज अर्ज भरला। शिवसेनेनं प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना उमेदवारी जाहीर केली आहे। त्यापूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। प्रहार ही सामाजिक संघटना म्हणून कार्यरत राहणार असल्याचं बच्चू कडू यांनी यावेळी स्पष्ट केलं। शिवसेनेनं विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा शिंदे यांनी यावेळी वार्ताहरांशी बोलताना केली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विधान परिषदेतले माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पुन्हा संधी दिली आहे। यावर नाराजी व्यक्त करत काँग्रेसनं उमेदवार देण्याची तयारी दर्शवली होती। त्यामुळे काँग्रेस नेत्यांचं मन वळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या वतीनं अनिल देसाई, आमदार अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्यासह अंबादास दानवे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील यांची मुंबईत गांधी भवनात भेट घेतली। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात काल 91.66% मतदान झालं। दोन्ही टप्प्यात मिळून पश्चिम बंगालमध्ये यावेळी 92.47% अशी विक्रमी मतदानाची नोंद झाली। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक आयुक्त डॉ एस एस संधू आणि डॉ विवेक जोशी यांच्यासह मतदानाचं बारकाईनं लाईव्ह वेबकास्टिंगद्वारे निरीक्षण केलं। पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुदुचेरीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी येत्या 4 मे रोजी होणार आहे। कर्नाटकमध्ये बागलकोट आणि दावणगिरी दक्षिण, नागालँडमध्ये कोरिडांग, त्रिपुरामध्ये धर्मनगर, महाराष्ट्रात बारामती आणि राहुरी तसंच गुजरातमध्ये उमरेट या विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकींची मतमोजणी देखील 4 तारखेला होणार आहे। विविध संस्थांनी मतदानोत्तर कल चाचण्यांचे अंदाज प्रसिद्ध केले आहेत। आसाममध्ये भाजपा तर केरळमध्ये काँग्रेस सत्तेवर येण्याची शक्यता त्यात वर्तवली आहे। तामिळनाडूमध्ये बहुतांश एक्झिट पोलच्या अंदाजानुसार द्रमुक आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल। पश्चिम बंगालमध्ये काही चाचण्यांमध्ये भाजपचा विजय होईल असा अंदाज आहे, तर तृणमूल काँग्रेसला जास्त जागा मिळतील असाही काही चाचण्यांचा अंदाज आहे। भारत कोणत्याही प्रकारचं दहशतवादी कृत्य सहन करणार नाही असा स्पष्ट संदेश ऑपरेशन सिंधूरमधून संपूर्ण जगाला दिला आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे। नवी दिल्लीत आयोजित केलेल्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत 2.0 ते बोलत होते। भारतात आधी दहशतवादी हल्ले झाले तेव्हा केवळ राजकीय वक्तव्य करून त्याचा निषेध झाला, परंतु आता दहशतवादी हल्ल्यांबाबत भारताची भूमिका बदलल्याचं ते म्हणाले।
हमारे मिलिट्री इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स ने भी समय समय पर यह साबित किया है कि वह केवल शांति काल की जरूरतों के लिए नहीं, युद्ध काल की तेज आपूर्ति के लिए भी वह तैयार है। हालांकि उस बीच हमें न्यूक्लियर हमले तक की धमकी दी गई, लेकिन हम उस ब्लफ में नहीं आए। हमने उन धमकियों को नकारते हुए, कोई तवज्जह न देते हुए वही किया जो करना था, जो राष्ट्रहित में जरूरी था, और यही है न्यू वर्ल्ड ऑर्डर यानी नई दुनिया का नया भारत।
दहशतवाद आणि त्याचे आश्रयदाते यांच्यात कोणताही भेद न करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणांचा त्यांनी पुनरुच्चार केला. भारत हे माहिती तंत्रज्ञानाचं केंद्र आहे तर पाकिस्तान हे दहशतवादाचं केंद्र आहे असं ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान हे आता भारतीय संरक्षण दलाचा अविभाज्य घटक असून नव्या जागतिक व्यवस्थेत AI ही देशाच्या धोरणात्मक तयारीसाठी अत्यावश्यक बाब असल्याचं संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं. आर्थिक वर्ष 2025-26 भारताच्या संरक्षण निर्यातीत विक्रमी वाढ झाली असून ती गेल्या वर्षीच्या तुलनेत 62% अधिक आहे. यात आणखी वाढ व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं. श्रीनगर जम्मू या विस्तारित वंदे भारत एक्सप्रेसला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जम्मू तावी रेल्वे स्थानकावरून आज हिरवा झेंडा दाखवला. ही गाडी आधी श्रीनगरहून श्रीमाता वैष्णवदेवी कत्रापर्यंत धावायची, ती आता जम्मू तावी स्थानकापर्यंत धावेल. गाडीच्या डब्यांची संख्याही 8-20 करण्यात आली असून जम्मू काश्मीरमधल्या वातावरणाला अनुसरून तिची रचना करण्यात आली आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन वंदे भारत ट्रेनच्या डब्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. गेल्या 12 वर्षात रेल्वे क्षेत्रात लक्षणीय परिवर्तन झालं आहे असं अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले. जून 2025 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या गाडीचं उद्घाटन झालं होतं, तेव्हापासून 5.5 लाख प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. या मार्गावरल्या सेवेला येत्या शनिवारपासून सुरुवात होईल. यावेळी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला उपस्थित राहतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी तत्वावर संपादक तथा वार्ताहर मराठी, वार्ताहर इंग्रजी, वृत्तनिवेदक तथा भाषांतरकार आणि प्रसारण सहाय्यक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. सर्व पदांसाठीची पात्रता, अर्ज, प्रवेश शुल्क तसंच निवड संबंधीचा तपशील newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे 30 एप्रिल 2026. त्वरा करा आणि लगेच अर्ज पाठवा.
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकन सैन्यानं इराणच्या आसपास 42 जहाजांचा मार्ग रोखला असल्याची माहिती अमेरिकेचे सेनादल प्रमुख ब्रॅड कूपर यांनी आज समाजमाध्यमावर दिली. इराणच्या किनाऱ्यावरून बाहेर पडणाऱ्या किंवा इराणच्या बंदरामध्ये जाणाऱ्या जहाजांचा त्यात समावेश आहे. त्यात 41 तेल टँकर्स असून त्यावर सुमारे 6.90 कोटी बॅरल तेल भरलं आहे. इराणची नाकेबंदी यशस्वी झाल्याचा दावा अमेरिकेनं केला आहे. इराणनं या प्रकारचा कठोर निषेध केला असून ही निव्वळ चाचेगिरी असल्याचा आरोप केला आहे. कर्मचारी आणि त्यांची कुटुंब असलेलं कोणतंही जहाज इराणनं आजवर रोखलेलं नाही असं त्यांच्या सैन्यदलानं म्हटलं आहे. अमेरिकेच्या या कृतीला सडेतोड उत्तर देण्याचा इशाराही इराणनं दिला आहे. महिला आरक्षण विधेयकावर चर्चा करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं विधानसभेचं आज एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या विधेयकावर सभागृहात चर्चा सुरू आहे. सभागृहाचं कामकाज सुरू झालं तेव्हा संसदीय कामकाज मंत्री सुरेश खन्ना यांनी महिला आरक्षण विधेयकावर नियम 301 अंतर्गत सभागृहात चर्चेचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली. बलात्कारामुळे गर्भधारणा झाल्यास पीडितेच्या गर्भपातासाठी कोणतीही कालमर्यादा नसावी असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. केंद्र सरकारनं कायद्यात आवश्यक सुधारणा करून बलात्कार पीडितांना 20 आठवड्यांनंतरही गर्भपाताची परवानगी देण्याबाबतचा विचार करावा असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या पीठासमोर 15 वर्षीय पीडितेच्या 30 आठवड्यांच्या गर्भपाताबद्दल सुनावणी झाली. उत्तर प्रदेशात पिलभीत इथं बासमती आणि सेंद्रिय शेती प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या कृषी विभागाने एपोडा अर्थात कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाबरोबर 70 वर्षांचा भाडेकरार केला आहे. देशात बासमती तांदळाची परिसंस्था बळकट करणं हा या कराराचा हेतू आहे. झारखंडमध्ये पश्चिम सिंहभूमजवळ सारंडा जंगलात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक माओवादी ठार झाला. ठार झालेला इस्रायल पूर्ती या माओवाद्यावर 1 लाख रुपयांचं बक्षीस होतं. कोब्रा 209 बटालियनसह सुरक्षा दलांची संयुक्त मोहीम गेल्या 2 दिवसांपासून ऋतुगुट, तुनबेदा आणि बोराई या भागात सुरु होती. हवामान. देशाच्या अनेक भागात उन्हाळा तीव्र होत असताना अनेक ठिकाणी आज आणि उद्या मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हिमाचल प्रदेशात बहुतांश ठिकाणी तसंच पश्चिम बंगालमधल्या हिमालयीन क्षेत्र, बिहार, झारखंड, ओदिशा, दिल्लीचा काही भाग, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशात अनेक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर. राष्ट्रवादीचे झिशान सिद्दीकींसह भाजपच्या 6 उमेदवारांचे अर्ज दाखल. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी 92.47% इतकं विक्रमी मतदान. भारत कोणत्याही प्रकारचं दहशतवादी कृत्य सहन करणार नाही असा स्पष्ट संदेश ऑपरेशन सिंधूरमधून संपूर्ण जगाला गेल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. अमेरिकन सैन्यानं इराणच्या आसपास 42 जहाजांचा मार्ग रोखला. आणि झारखंडमध्ये पश्चिम सिंहभूमजवळ सारंडा जंगलात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक माओवादी ठार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.